जे जे काही घडलं ते घडलं नसतं तरी निराळ्या संदर्भात का होईना चिमणचा चेहरा माझ्या लक्षात निश्चितच राहिला असता. त्याचा माझा परिचय रोजच्या तासापुरता. माझ्या मते चिमण सालस होता, प्रामाणिक होता, आज्ञाधारक होता. एकदा शिक्षकांच्या खोलीत मी पगाराचं पाकिट विसरले ते त्याने जसंच्या तसं आणून दिलं. तेव्हापासून तर मला त्याच्याबद्दल अधिकच आपुलकी वाटायला लागली. ह्या मुलाला एक दिवस शाळेतून हाकलून देण्याचा प्रसंग माझ्यावर गुदरला. चिमण चोऱ्या करतो, आरोप ऐकले आणि माझ्याच कानावर विश्वास बसेना. पगाराचं पूर्णच्या पूर्ण पाकिट आणून देणारा चिमण चोऱ्या करतो. हा एकच प्रश्न मी स्वतःला वारंवार विचारला, पण नाही, आरोप सिद्ध झाले होते, निराधार नव्हते. कुणा एकाच्या डब्यातले त्याने बटाटे वडे चोरले होते, कोणाची वही लांबवली होती, तर कोणाचे चार आहे. प्रत्येक आरोप ना कबूल करता करता छडीच्या धाकाने त्याने तो कबूल केला. चिमणच्या संगतीने इतर विद्यार्थी बिघडू नयेत म्हणून हेडमास्तरांनी त्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.